खंड तिसरा, प्रकरण नववे, साधी राहणे। भोग भोगण्यास सुरुवात केली, पण ते फार दिवस टिकले नाहीत। सामान सुमान थाटतानाही मला त्याच्याबद्दल मोह असा वाटलाच नव्हता, त्यामुळे घर थाटल्यानंतर लगेच मी खर्च कमी करण्यास सुरुवात केली। धोब्याचा खर्चही फाजील वाटला, आणि शिवाय धोबी कपडे वेळेवर आणून देत नसे, त्यामुळे दोन तीन डझन शर्ट आणि तितक्याच कॉलरी एवढ्याने माझे भागेना। कॉलरी रोज बदलायच्या, शर्ट रोज नाहीतर एका दिवसाआड बदलायचे। याप्रमाणे दोहीकडून खर्च होई हे मला अनावश्यक वाटले, म्हणून धुण्याचे सामान आणून ठेवले। धुण्याच्या कलेचे पुस्तक वाचून धुवा वयाला शिकलो, पत्नीलाही शिकविले। कामाचा बोजा काहीसा वाढला, पण काम नवीन त्यामुळे मजा वाटे। माझी स्वतः धुतलेली पहिली कॉलर विसरणे शक्य नाही, तिला खळ जास्त लागली आणि इस्त्री पुरेशी गरम नव्हती। त्यातच आणखी कॉलरला आच लागेल या भीतीने इस्त्री बरोबर दाबली नाही, त्यामुळे कॉलर कडक तर बनलीच, पण तिच्यावरून खळ गळून पडत होती। अशा थाटात मी कोर्टात गेलो आणि बॅरिस्टरांच्या थट्टेचा विषय होऊन बसलो, पण माझ्यामध्ये अशा तऱ्हेची थट्टा सहन करण्याची शक्ती त्यावेळीही भरपूर होती। कॉलर हाताने धुण्याचा हा पहिलाच प्रयोग आहे, त्यामुळे तिच्यावरून खळ गळून पडते आहे। मला त्यापासून काहीही अडचण पडणार नाही, आणि शिवाय तुम्हा सर्वांची इतकी करमणूक होत आहे, यावर फायदा, मी खुलासा केला। पण धोबी तर मिळत नसे झाले नाहीत, एका मित्राने विचारले। येथील धुलाई खर्च मला तरी असह्य वाटतो, कॉलरच्या किमती इतकीच धुलाई होते आणि एवढे करूनही धोब्याच्या हातात मुसक्या, त्यापेक्षा स्वतः धुणे मला बरे वाटते। या स्वावलंबनातील मर्म मी मित्रांना दाखवून देऊ शकलो नाही। मला सांगितले पाहिजे की शेवटी मी धोब्याच्या धंद्यामध्ये आपल्या कामापुरती कुशलता मिळवली। धोब्याच्या धुलाईपेक्षा घरची धुलाई यत्किंचितही कमी दर्जाची नसे। कॉलरीचा कडकपणा आणि चकचकीतपणा धोब्याने धुतलेल्या कॉलरीपेक्षा कमी नसे। गोखल्यांपाशी कैलासवासी महादेव गोविंद रानड्यांचे प्रसाद रूप एक उपरणे होते। हे उपरणे गोखले फार काळजीपूर्वक ठेवीत असत व विशेष प्रसंगीच वापरीत। जोहानिसबर्गमध्ये त्यांच्या सन्मानार्थ जी मेजवानी देण्यात आली, त्यावेळच्या संमेलनाचा प्रसंग महत्वाचा होता। दक्षिण आफ्रिकेतील त्यांचे त्यावेळचे भाषण सर्वात मोठे होणार होते, म्हणून त्या प्रसंगी त्यांना ते उपरणे वापरायचे होते। ते चुळवटले होते व त्याला इस्त्री करण्याची जरुरी होती। धोब्याला गाठून त्याच्याकडून लगेच इस्त्री करून घेणे अशक्य होते। मला माझ्या कौशल्याचा उपयोग करू देण्याची मी मागणी केली। तुझ्या वकिलीवर मी विश्वास ठेवीन, पण या उपरण्यावर तुझी धोबी कला चालवू देणार नाही। उपरण्याला तू डाग पाडलेस तर त्याची किंमत तुला माहीत आहे, असे म्हणून प्रसादासंबंधीची हकीकत त्यांनी मला अति उत्साहपूर्वक सांगितली। मी डाग पडू न देण्याची विनयपूर्वक जबाबदारी घेतली। मला इस्त्री करण्याची परवानगी मिळाली। माझ्या या कुशलतेबद्दल मला प्रमाणपत्र मिळून चुकले। याउपर मला जगाने प्रमाणपत्र दिले नाही, म्हणून काम काय बिघडले। धोब्याच्या गुलामगिरीतून सुटलो त्याप्रमाणेच हजामाच्या गुलामगिरीतून सुटण्याचा प्रसंग आला। विलायतेला जाणारे सर्वच लोक स्वतःची दाढी करायला शिकतात, पण केस कापायला सुद्धा कोणी शिकत असतीलशी माझी कल्पना नाही। प्रिटोरियामध्ये एकदा मी एका इंग्रज हजामाच्या दुकानी गेलो, त्याने माझी हजामत करण्याचे साफ नाकारले, आणि नाकारताना जो तिरस्कार व्यक्त केला तो निराळाच। मला वाईट वाटले, लगेच बाजारात जाऊन केस कापण्याचा संच विकत आणला आणि आरशासमोर उभे राहून केस कापले। समोरचे केस कसे बसे कापले तर गेले, पण मागचे कापताना फार पंचायत पडली। सरळ तर कापता आलेच नाही, कोर्टात हशा पिकला। तुझ्या डोक्यावर उंदरांनी प्रयोग केलेला दिसतो, मी म्हटले नाही, माझ्या काळ्या डोक्याला गोरा हजाम स्पर्श कसा करणार, म्हणून वाईट बरे, पण स्वतः कापलेले केस मला अधिक प्रिय वाटतात। या उत्तराचे मित्रांना आश्चर्य वाटले नाही। खरे पाहता त्या हजामाचा काही दोष नव्हता, तो श्यामवर्ण लोकांचे केस कापू लागला तर त्याचा धंदा बसणार। आम्ही तरी उच्चवर्णीय हिंदूंच्या हजामांना आमच्या अस्पृश्यांचे केस कोठे कापू देतो। याचे प्रायश्चित्त मला दक्षिण आफ्रिकेत एकदा नव्हे पण अनेक वेळा मिळाले आहे, आणि आमच्या स्वतःच्याच कर्माचे हे फळ आहे अशी माझी समजूत असल्यामुळे मला या गोष्टीबद्दल कधी राग आलेला नाही। स्वावलंबन व साधेपणा याबद्दलच्या माझ्या आवडीला पुढे जे तीव्र स्वरूप प्राप्त झाले त्याचे वर्णन पुढे योग्य स्थळी येईल। या वस्तूचे मूळ पहिल्यापासूनच होते, त्याला पालवी फुटण्यासाठी फक्त सिंचनाची आवश्यकता होती. ते सिंचन अनायासानेच प्राप्त झाले.